स्तोत्र संहिता अध्याय 3. परमेश्वरा, माझे शत्रू पुष्कळ आहेत, पुष्कळ वळले आणि माझ्यावर हल्ला केला आहे. परमेश्वराकडून त्यास काही एक मदत होणार नाही. असे माझ्याविरुद्ध बोलणारे पुष्कळ आहेत, परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या स्वभोवती ढाल असा आहेस. तू माझे वैभव आणि माझे डोके वर करणार आहे. मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल. मी अंग टाकून झोपी गेलो, मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो. जे सर्व बाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत, त्या लोकसमुदायाला मी घाबरणार नाही. हे परमेश्वरा, उठ, माझ्या देवा, मला तार, कारण तू माझ्या सर्व शत्रूंच्या थोबाडीत मारली आहेस. तू दुष्टांचे दात पाडले आहेत. तारण परमेश्वरापासून आहे. तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो.